नहुम अध्याय 3. पूर्ण रक्ताने भरलेल्या नगरीला धिक्कार असो, ती पूर्ण लबाडीने आणि चोरलेल्या मालमत्तेने भरली आहे. तिच्यात नेहमी बळी आहेत, परंतु आता तेथे चापकाच्या फटाकारांचे आवाज, चाकांच्या खडखडाट्याचे ध्वनी, घोड्यांच्या टप्प्याचे आणि रथाच्या खटखडाचे आवाज तुम्ही ऐकता. लढाई करणाऱ्या घोडस्वारांचे दृश्य, तलवारीचे चकाकणे, भाल्यांची चमक, प्रेत्यांचा ढीक आणि मृतांची मोठी रास पडली आहे. शवांचा काही अंतच नाही. त्यांचे हल्लेखोर त्यांच्या शवाला अडखळून पडत आहेत. हे सर्व सुंदर वेशेच्या वासनामय कृतीमुळे घडले आहे, जी निपुण चेटकी आपल्या व्याभिचारांनी राष्ट्रांना आणि चेटकीन कृत्ये लोकास विकते. पहा, मी तुझ्या विरुद्ध आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी तुझी वस्त्रे तुझ्या तोंडपर्यंत वर उचलीन आणि राष्ट्रांना तुझे गुप्त भाग, राजांना तुझी लाज दाखवीन. मी तुझ्यावर चिखल फेकून तुला तुच्छ करीन आणि तुला लाजीरवाणे करीन. प्रत्येक जण तुझ्याकडे पाहतील असे मी तुला करीन. असे होईल की जो कोणी तुला पाहिल तो तुझपासून पळेल आणि म्हणेल, निनवेचा नाश झाला आहे, तिच्यासाठी कोण रडणार? कोठून मी तुझ्यासाठी सांत्वन करणारे शोधू? निनवे तू थेबेस, जी नील नदीच्या वर बांधली आहे, तिचे स्वभावती पाणी होते, महासमुद्र तिचा संरक्षण होता, समुद्र स्वतः तिचा कोट होता, तिच्यापेक्षा उत्तम आहेस काय? कुशी व मिस्त्री यांचे तिला बल होते व ते अमर्याद होते, पुट्टी व लुब्बी यांची तिला मदत होती. तरी थेबेसला पाडाव करून नेण्यात आले, ती बंदिवासात गेली, तिचे तरुण मुले प्रत्येक मुख्य रस्त्यात आपटून तुकडे करून मारण्यात आली. तिच्या शत्रूंनी प्रतिष्ठित मनुष्यावर चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यांनी तिच्या सर्व महान पुरुषांना साखळ्यांनी बांधून नेले. तू सुद्धा दारुड्या होशील, तू लपण्याचा प्रयत्न करशील, तूही शत्रूपासून तुझी आश्रयाची जागा शोधशील. तुझे सर्व दुर्ग प्रारंभी पिकलेल्या अंजिरा झाडाप्रमाणे होतील, जर ते हलवले तर ते खाणाऱ्याच्या तोंडात पडतात. पहा, तुझे लोक तुझ्यामध्ये स्त्रियाप्रमाणे आहेत, तुझ्या देशाचे दारे तुझ्या शत्रूंना सताड उडली आहेत, दारांची लाकडे अडसर अग्नीने खाऊन टाकली आहेत. वेढा पडणार म्हणून तू पाणी ओढून काढ, तुझे किल्ले मजबूत कर, चिखलात उतर आणि पायाने चुना तुडव, विटांची भीत दुरुस्त कर, तुला आग खाऊन टाकील आणि तलवार तुला कापून काढील. ती तुला चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे खाऊन टाकील, चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे आपली संख्या वाढीव, झुंडीने येणाऱ्या टोळाप्रमाणे बहुतपट हो. आकाशातल्या ताऱ्यांपेक्षा तुझे व्यापारी पुष्कळ आहेत, परंतु ते चाटून खाणाऱ्या टोळासारखे आहेत. ते सर्व देश लुटून आणि नंतर दूर उडून जातील. तुझे राजपुत्रही झुंडीने येणाऱ्या टोळासारखे आहेत आणि तुझे सेनापती टोळ्याच्या झुंडीप्रमाणे आहेत. ते थंडीच्या दिवसात कुंपणामध्ये तळ देतात, पण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा ते कुठे उडून जातात ते कोणालाच माहीत नाही. अशुराच्या राजा तुझे मेंढपाळ झोपले आहेत, तुझे सत्ताधारी विसावा घेत आहेत, तुझे लोक पर्वतावर पांगले आहेत आणि त्यांना जमविण्यास कोणीही नाही. तुझी जखम बरी होणे शक्य नाही, तुझी जखम असह्य आहे. तुझी बातमी ऐकणारे प्रत्येक जण टाळ्या वाजवतात, तुझ्या नित्य दुष्टतेतून कोण निसटला आहे?